आजपासून 50 वर्षांनी. प्रकरण 5. संमेलनानंतरच्या गप्पा. दुसऱ्या दिवशी सकाळी घरोघर अर्थातच आदल्या दिवसाच्या संमेलनाच्या विषयी गोष्टी चालू होत्या. सकाळी सीताबाईंना रिकामा वेळ कुठला सापडणार? त्या आपल्या गृहकृत्यामध्ये गुंतून गेल्या होत्या. त्यांच्या घरी नोकर चाकर जरी बरेच होते, तरी त्यांच्याकडून योग्य तऱ्हेने कामे करून घेण्यात त्यांचा बराच वेळ जाईल. हिरा व सुंदरी यांचा अभ्यास पुरा झाला नसल्यामुळे त्यांनाही सकाळी गप्पा मारीत बसण्यास फुरसत नसे. मथुरा जराशी काळी सावळी व रूपानेही सुमारच असल्यामुळे इतर गुण अंगी आणून आपल्या स्वरूपाची उणीव भरून काढण्याची तिला फार इच्छा असे. म्हणून तीही सकाळच्या वेळी आपल्या खोलीत बसून हार्मोनियम वाजवणे, नाना तऱ्हेची माहिती मिळवण्याकरता पुस्तके वाचणे व त्यातील निवडक वेचे उतरून घेऊन ते तोंडपाठ करून ठेवण्यात वगैरे गुंतून जात असे. आनंदराव तर सकाळी 10 वाजेपर्यंत लायब्ररीच्या बाहेर कधीच पडत नसत, त्यामुळे सकाळच्या वेळी फुरसत काय ती थोरल्या दोघी बहिणींनाच असे. त्या वयानेही जवळजवळ सारख्याच असल्याने त्यांचे एकमेकींशी बरेच हितकूच चालत असे व इतरांच्या देखत बोलून न दाखवण्यासारख्या गोष्टी देखील त्या एकमेकींशी मोकळ्या मनाने बोलत. आज सकाळी त्या दोघी एकट्याच दिवाणखान्यात बसल्या होत्या. शांताक्काचा स्वभाव जरासा खोल होता, पण तारा त्याच्या अगदी उलट. तिच्या मनात काही येऊन तोंडाबाहेर पडायचे राहिले असे सहसा होणे अशक्य. तिने आपणाला भाऊसाहेब फार छान माणूस आहे असे वाटल्याचे सांगितले. त्यावरून शांताबाईची बोलायची सुरुवात झाली. ती म्हणाली, खरंच गडे, तरुण गृहस्थ असावा तर अगदी असा असावा. समजूतदार, सुस्वभावाचा आणि हुशार, आणि बोलाय चालायला किती साधा म्हणतेस, अगदी पूर्ण सभ्य. मी तर कधी इतकी उत्तम रीतभात कोणात पाहिली नव्हती. आणि देखणाही पण असावा नाही बरं, तारा म्हणाली. म्हणजे अगदी सर्व गुण संपन्न झाला म्हणायचा. मला नव्हती कल्पना की भाऊसाहेब दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा माझ्याशी येऊन चहा बिहा घेत बसतील असं. नव्हतं तुम्हाला वाटलं? मला तर खास वाटलं होतं. पण आपणा दोघींमध्ये फरक आहे तो हाच. तुमची स्तुती कोणी केलेली तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला आश्चर्य वाटतं, पण मला माझी ऐकून नाही कधी तसं वाटत. ते तुमच्याकडे पुन्हा वळले यात नवलते काय? दुसऱ्या कोणत्याही स्त्रीपेक्षा निदान 5 पटीने तरी जर तुम्ही सुंदर दिसत होता तर तुमच्याकडे येण्यात अशी काय मोठी त्यांनी चतुराई दाखवली? बाकी ते अगदी योग्य गृहस्थ आहेत हो. माझी तुम्हाला अगदी सदर परवानगी आहे त्यांच्यावर प्रेम करू लागायला. त्यांच्यापेक्षा दुसरे कितीतरी मूर्ख लोक आजपर्यंत तुम्हाला बरे वाटले आहेत. हे काय बरं तारा, शांत उत्तरली. तारा म्हणाली, हे पहा, तुमचा आपला एकंदर लोक आवडून घेण्याचा स्वभाव भारी आहे. दोष असा तुम्हाला कधी कोणामध्ये दिसतच नाही. तुमच्या दृष्टीने सगळं जग अगदी गोड व भलं असं आहे. मी तर आजन्मात कधी तुम्हाला कोणाच्याही विषयी वाईट बोलताना ऐकलं नाही. शांताबाई म्हणाली, एखाद्याची घाईनं निंदा करणं मला नाही आवडत. मी आपली केवळ मला जे वाटतं तेच बोलत असते. तारा म्हणाली, मी कुठे नाही म्हणते आहे, आणि त्यातच तर सारं आश्चर्य आहे. तुमच्या इतकी बुद्धी असूनही तुम्हाला खरोखरीच लोकांमध्ये मूर्खपणा आणि दोष दिसत नाहीत हेच तर आश्चर्य. स्पष्ट वक्तेपणाचा आव घालणारी रगड आहे, पाहिजे तिथे भेटते. मनात एक असून दुसरंच बोलून दाखवणारे ढोंगीही शेकडो पडले आहेत, पण ढोंग अथवा लबाडी न करता दुसऱ्याचं चांगलं तेवढं निवडून काढून ते जास्त करून दाखवायचं आणि त्यांच्यातल्या वाईटाविषयी काही एक न बोलायचं हे तुम्हाला एकटीलाच चाल. आणि मग त्या गृहस्थाच्या त्या बहिणीही आवडतात ना आपल्याला, त्यांची तर रीतभात काही तशी नाही. यावर शांताबाई म्हणाली, नाही पहिल्या प्रथम नाही, पण जो जो त्यांच्याशी बोलू लागावं तो त्याही काही चांगल्या नाहीत असं म्हणता येणार नाही. कमलिनी इथेच भावाबरोबर राहायची आहे, आणि मला तर वाटतं की आपल्या गावात एक योग्य स्त्री आली असंच आपणा सर्वांना वाटल्याशिवाय राहणार नाही. यावर ताराबाई काहीच बोलली नाही. भाऊसाहेबांच्या दोघी बहिणींची संमेलनातली वागणूक कोणालाही विशेष पसंत पडण्यासारखी नव्हती. ताराबाईच्या अंगी शांताक्कापेक्षा जास्त धूर्तता व कमी लवचिकपणा असल्यामुळे व शांतेप्रमाणे तिची त्या स्त्रियांनी वाखाणणी केली नव्हती म्हणून तिचे मन जास्त सरळ राहिलेले असल्यामुळे त्यांच्याविषयी चांगला ग्रह करून ठेवण्याची तारेची तयारी. वास्तविक म्हटले तर त्या दोघी फार डांबडोली स्त्रिया होत्या. खुशीत असल्या म्हणजे त्यांचा सुसुभाव काही कमी नव्हता, अथवा त्यांच्या मनात आलेच तर दुसऱ्याला खुश करण्याचीही त्यांची शक्ती काही कमी नव्हती. पण त्या अत्यंत गर्विष्ठ व ताठ्याच्या असत. त्यांचे स्वरूपही साधारणपणे चांगल्यातले होते. ग्वाल्हेरीकडच्या एका चांगल्या कन्याशाळेत त्यांचे बरेच शिक्षण झाले. एकेकीच्या नावाने पैसाही वडिलांनी बराच ठेवला होता. अलबत्त त्यामुळे आपल्या योग्यतेपेक्षा जास्त दर्जाची आपण माणसे आहोत असे दाखवण्याच्या हेतूने वाजवीपेक्षा फाजील खर्च करण्याची त्यांना सवय लागलेली होती. बड्या लोकात नेहमी वावरत म्हणून आपण फार श्रेष्ठ व सामान्य जन आपणापेक्षा फार हलके असे मानण्याची त्यांची भारी प्रवृत्ती असते. आपल्या वडिलांनी एवढी संपत्ती व्यापारधंदा करूनच मिळवली होती ही गोष्ट शिताफीने साफ विसरून जाऊन आपण पिढीजात कोणी बडे सरदार दरकदार आहोत अशा ऐटीत त्या नेहमी असे. या वर्णनावरून असे दिसून येईल की ताराबाईने जी त्या दोघी बहिणींची परीक्षा केली होती ती योग्यच होती. तरी पण ताराबाई त्यावेळी जास्त बोलली नाही. तिसरे प्रहरी त्यांना भेटण्याकरता रावबहादुरांच्या मुली आल्या. थोरली मुलगी कुमारी मालती ही फार समजूतदार व हुशार स्त्री होती. तिची ताराबाईशी विशेष मैत्री असे. दुसरी मुलगी कुमारी शेवंती ही अजून हेराबाई एवढी अल्लड अशी होती. रावबहादुरीणबाईही लेकींबरोबर सीताबाईंना भेटण्याला आल्या. त्या दोघींचे स्वभाव व समजुती साधारणपणे सारख्याच असल्यामुळे सीताबाईंना त्या आपल्या घरी याव्याशा वाटत असत. त्यांचा एकुलता एक मुलगा 10 वर्षाचा होता तोही त्यांच्याबरोबर आला होता. दामोदर पंत आठवले हे पूर्वी आगगाड्या झाल्या त्यावेळी कंत्राटे घेत असत. त्यात त्यांनी रगड पैसा मिळवला होता. ते पहिल्यापासूनच मोठे धोरणी व उद्योगी होते. त्यांनी बांधलेल्या एका मोठ्या पुलाच्या सुरुवातीच्या समारंभाच्या वेळी त्यांनी रेल्वेच्या युरोपियन अधिकाऱ्यांना फार खुश करून सोडले. त्यामुळे व त्यांच्या नेहमीच्या एकंदर नम्र वर्तनामुळे त्यांना साहेब लोकात बरीच मानमान्यता असेल. त्यांनी पुलाचे काम फार उत्तम व फार थोड्या वेळात उठवले होते म्हणून त्यांची मुद्दाम शिफारस होऊन त्यावेळेचे रेल्वेचे एजंट मिस्टर लुक यांनी त्यांना पदवी देण्याची गव्हर्नर साहेबांकडे शिफारस केली व त्यानंतरच्या पदवीदान प्रसंगी त्यांना रावबहादुरीचा किताब मिळाला होता. पण कित्येक रावबहादुरांप्रमाणे त्यांच्या अंगी त्या किताबामुळे उद्दामपणा न येता ते जास्तच नम्र व लीन बनले. रगड पैसा झाला होता व एकच मुलगा असल्यामुळे त्यांनी जास्त हव्यास सोडून उद्योगधंदा बंद केला आणि ते आपल्या मूळच्या गावी म्हणजे शिवदुर्गात बंगला बांधून सुखवस्तू राहू लागले. मिस्टर लुक साहेबांच्या स्मरणार्थ त्यांनी आपल्या बंगल्याला लुक लॉज असे कृतज्ञतापूर्वक नाव दिले. तेथे ते सर्वजणांची मित्रत्वाने राहून होता होईल तोवर सभोवतालच्या लोकांना सदुपदेश करण्यात व पुण्यास गणेशखिंडीत व मुंबईस काउन्सिल हॉलमध्ये ते लेव्हीला व त्यानंतरच्या गव्हर्नर साहेबांनी दिलेल्या रिसेप्शनला जात असत त्याविषयी वारंवार बोलण्यात आपला बहुतेक वेळ घालवत असत. रावबहादुरांच्या घरची मंडळी सीताबाईंकडे आल्यावर सहजच कालच्या गोष्टी निघाल्या. सीताबाई मुद्दामच मालतीला म्हणाल्या, मालू तू सुरुवात तर चांगली केलीस. भाऊसाहेब पहिल्यांदा तुझ्याशी बोलले. मालती म्हणाली, ते खरं पण दुसऱ्यानं ते जिच्याशी बोलले ती त्यांना जास्त आवडली. सीताबाई म्हणाल्या, कोण शांता होय? हो असं दिसलं खरं. मग आणखी एक दोनदा ते तिच्याकडे वळले तेव्हा मलाही तसं वाटलं. तसं कायसं मी ऐकलं सुद्धा. कायसं ते धोंडोपंतांना म्हणाले म्हणे. मालती म्हणाली, धोंडोपंतांशी ते बोलताना मी ऐकलं ते म्हणता होय. मी नाही का ते तुम्हाला सांगितलं? धोंडोपंतांनी त्यांना विचारलं की शिवदुर्गातली मंडळी कशी काय आवडते आणि इथल्या मुलींपैकी कोणची उत्तम दिसते. त्याबरोबर त्यांनी उत्तर दिलं की त्यात काय आहे, शांताबाई सर्वात उत्तम निःसंशय आहे. त्यात मतभेद होणं शक्यच नाही. सीताबाई म्हणाल्या, असं का? अगं बाई अगदी स्पष्टच बोलले तर मग ते मोठं शुभचिन्हच दिसतं आहे म्हणायचं. बाकी त्याचा काय नेम म्हणा, अखेर फुस्स व्हायचं कदाचित. मालती म्हणाली, मी जे काय ऐकलं ते ताराबाई आपण ऐकलं त्यापेक्षा कितीतरी योग्य आहे म्हणता. अय्यासाहेब काही भाऊसाहेबांसारखे ऐकायला गोड नाहीत नव्हे बरं. अरे रे, एक माणूस फक्त काय ते साधारण बरं है ना. सीताबाई म्हणाल्या, छे मालू, त्यानं नको तारीला उगीच चिडवू. भैया साहेब आहे एक आपला अडमुठ्या माणूस झालं. असल्या माणसानं चांगलं म्हणणं म्हणजे एक संकटच. सारजाबाई सांगत होत्या की तो अर्धा तास तिच्या जवळ बसला होता पण एकदा तोंड उघडलं असेल तर शपथ. शांताबाई म्हणाली, खरं काय आहे? मला वाटतं काहीतरी चूक आहे. मी तर ते तिच्याशी बोललेलं पाहिलं एकदा, सीताबाई म्हणाल्या. अगं हो, ते असं झालं, तिनंच अखेर त्याला विचारलं की आपणाला आनंद भवन कसं वाटत. तेव्हा त्यानं नाईलाजानं नुसतं ठीक आहे असं म्हटलं, पण त्याला गुस्सा आल्यासारखा दिसला असं ती म्हणत. शांताबाई म्हणाली, मला कमलिनीनं काल सांगितलं की चांगला परिचय असल्या वाचून एखाद्याशी बोलणं त्यांना नाही आवडत, पण तसा एकदा दृढ परिचय झाला की मग ते फारच दिलदारपणानं वागतात. सीताबाई म्हणाल्या, मला नाही त्यातलं एक अक्षर खरं वाटत. तसं असतं तर साजाबाईंशी का नसते बोलले? पण मी समजले ते का नाही बोलले ते. सारी म्हणतात की तो अगदी गर्वानं फुगून गेला आहे. कसं तरी त्याच्या कानी गेलं असेल की सारजाबाईच्या घरी गाडी घोडा नाही, मग असल्या दरिद्री माणसाशी तो कसा बरं बोलणार. यावर मालती म्हणाली, सारजाबाईंशी नका बोले ना परता, पण निदान ताराबाईशी तरी त्यांनी बोलायचं होतं, इतके भाऊसाहेब आग्रह करीत होते तर. सीताबाई म्हणाल्या, छे ग, गर्वानं त्याला अगदी आसमान ठेंगणं झालं आहे. मालती, मला नाही इतकं चमत्कारिक वाटत तसं त्यांना झालं असतं तर. त्यांना गर्व वाटायला योग्य कारण तरी आहे. तरुण वय, ऐश्वर, संपत्ती, कुळशीळ, इतकं सगळं यथास्थित असून त्यांना गर्व नाही वाटला तरच आश्चर्य म्हणायचं. खरं म्हटलं तर गर्वानं वागण्याचा त्यांना हक्कच आहे. ताराबाई म्हणाली, असे ना बापडा, दुसऱ्यांना न दुखवता हवा तेवढा गर्व यांनी केला तर आम्ही कशाला विचारायला जातो आहोत. मथुराबाईने गर्वाविषयी एक वेचा पाठ करून ठेवला. त्याने लोकांना चकित करण्याची ही चांगली संधी आहे असे वाटून ती म्हणाली, मला वाटते काम, क्रोध, मद, मत्सर यामध्ये जी गर्वाची गणना केली आहे ती अगदी यथायोग्य आहे. मनुष्य मात्राला कोणत्या ना कोणत्या खऱ्या वा खोट्या गुणाचा गर्व सदैव वाटतच असतो. त्यापासून एकही प्राणी अलिप्त असा दृष्टोत्पत्तीस येणार नाही. परंतु गर्व करण्यास अग्नि योग्य असा जरी गुण आपल्या अंगी असला तरी अहंकार त्या गुणाची मातीच करून टाकतो. अतैव काम, क्रोध, मत्सराप्रमाणे मदाचाही त्याग करून जितेंद्रियता मिळवण्याचा प्रयत्न करणे हे मनुष्य मात्राचे आद्य कर्तव्य आहे. रावबहादुरांचा नानू बरोबर आला होता, तो मध्येच म्हणाला, मी जर भैया साहेबांसारखा असतो तर हवा तितका डौलानं वागलो असतो आणि रोज जेवायला जिलब्याच केल्या असतात आणि 10-20 तरी शिकारी कुत्रे बाळगले असते. तवाई म्हणाल्या, रोज जिलब्या खाल्ल्या असत्या? वा, मी तुझी आई असते तर मी नसत्या रोज जिलब्या खाऊ दिल्या तुला. नानू म्हणाला, अलबत मी खाणारच. आणि सीताबाई पुन्हा म्हणाल्या, अलबत मी नसत्याच खाऊ दिल्या. असे त्या दोघांचे बोलणे कितींदा तरी झाले. अखेर संध्याकाळ झाली म्हणून रावबहादुरांची मंडळी निघून इकडे आनंद भुवनातही त्या दिवशी तोच विषय चालला. चिंतामणराव आपल्या स्वभावाप्रमाणे संमेलनाहून खुश होऊन आले. इतकी नाना तऱ्हेची मंडळी आपणाला भेटली, आपणाशी सर्व लोक चांगले वागले, मन मोकळे करून साध्या वृत्तीने एकमेकांशी सरळपणाने वागणे त्यांचे मला भारी आवडले. भाऊ, माझी तर एक अर्ध्या तासात सगळ्यांची छान ओळख झाली. काही काही स्त्रिया सुंदर देखण्या होत्या आणि त्या नगरकरांची थोरली मुलगी तर मला अगदी अप्सरेसारखी खूबसूरत वाटली. अशा अर्थाचे उद्गार त्यांनी कितीकदा तरी काढले. त्यांच्या उलट कृष्णराव भैयासाहेब अगदी नाखुश होऊन आले. काय गावंढळ माणसे गोळा झाली होती झाले, एकात तरी काही तसा विशेष गुण असायचा होता? माझे तर बिलकुल कुठे लक्ष लागले नाही, अथवा एकही माणूस पसंत पडले नाही. ती नगरकरांची मुलगी ठीक आहे, खूबसूरत आहे खरी, पण फाजील हसत असते त्यामुळे फारच कमीपणा येतो तिच्या रूपामध्ये, वगैरे प्रकारची कृष्णरावांची टीका झाली. इंदिराबाई व कमलिनी काही भावासारखे तर काही कृष्णरावांसारखे मधून मधून बोलत. एकंदरीत शांता आपणाला दृढ परिचय करण्यासारखी काय ती एकटीच आहे असे साधारणपणे ठरले. त्यामुळे भाऊसाहेबांच्या मनात तिच्याविषयी जो अनुकूल ग्रह झाला होता त्याला इतरांची एक प्रकारची संमती पडल्यासारखी त्यांना वाटली. भाऊसाहेबांचा स्वभावच असा मनमिळाऊ होता की पदोपदी दुसऱ्या माणसांची संमती घेणे त्यांना बरे वाटत. दुसऱ्यांना पसंत असल्याशिवाय कोणतेही काम करणे त्यांना आवडत. ते स्वतः चांगले बुद्धिमान होते व त्यांनी कॉलेजात असताना मन लावून अभ्यास केला असल्यामुळे त्यांचे मन चांगले सुसंस्कृत झाले. कॉलेजात असताना त्यांची आणि कृष्णरावांची प्रथम गट्टी झाली आणि पुढे ती जास्तच वाढत. त्यांच्यापेक्षा कृष्णराव जास्त हुशार व धूर्त होते म्हणून ज्या त्या कामात कृष्णरावांचा सल्ला घ्यावासा चिंतामणरावांना वाटत. स्वभाव पाहिले तर दोघांचे भिन्न भिन्न. चिंतामणराव भारी मनमिळाऊ, दिलदार व थोर वृत्तीचे असत, पण कृष्णराव नेहमी आपल्याच आयटीत तुटकदार व तब्येतखोर असे. असा स्वभाव होता तरी एकदा मने जुळल्यामुळे चिंतामणराव नेहमी पळ घेऊन त्यांच्याशी जुळवून घेत व कृष्णरावही त्यांना मनापासून मान. चिंतामणराव कुठेही जावत लोकप्रिय व्हायचे. कृष्णराव आपले जेथे तेथे सलत राहायचे असा हमेशा अनुभव येतो. चिंतामणरावांचे वडील उत्तर हिंदुस्थानात मुक्तेत वारले. त्यांची इस्टेट सगळी रोकड होती. त्यांनी जमीन जुमला कोठेच केलेला नव्हता. चिंतामणरावांच्या मनात कुठेतरी एखादा इनामी गाव खरेदी करण्याचा होता व उत्तर हिंदुस्थानातल्या पेक्षा पुण्या साताऱ्याकडे उत्तम हवेवर इस्टेट करावी असा त्यांचा व त्यांच्या बहिणींचा फार हेतू. आनंदभुवन पाहतात त्यांना तो बंगला व हवापाणी फार पसंत पडले व तो त्यांनी एकदम 5 वर्षांकरता घेऊनही टाकला. आता त्यांच्या विशेष आग्रहावरून त्यांचे स्नेही भैय्यासाहेबही तेथे काही दिवस राहायला आले. भैय्यासाहेब हे भाऊसाहेबांपेक्षा कितीतरी जास्त श्रीमंत होते व त्यांचे घराणेही फार जुने व खानदानी असे होते. चिंतामणरावांचा आणखीही एक हेतू असा होता की जर आपल्या कमलिनीवर भैय्यासाहेबांचे प्रेम घेऊन आले तर सोन्याहून पिवळे होऊन सर्वच यथास्थित होते.